नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारतात कुशळटाय गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियात उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रातली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनूय देशांमदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयज सावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर असून वितरक केंद्रार कसलीच पुरवण खंडीत झाल्याची खबर ना अशें सरकारान सांगलां. आयपीएल क्रिकेटांत सांजवेळ 7:30 वरांचेर सनरायझर्स हैदराबाद आनी दिल्ली कॅपिटल्स हांचे मदीं खेळ जातलो. आतां पुराय खबरो. भारतात कुशळटाय गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियात उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रातली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनूय देशांचे बळगें एकठांय करून दोनूय राष्ट्रांच्या तरणाट्यां खातीर आमी अगणीत संदी निर्माण करूंक शकतात. काल राष्ट्रपती भवनात रिपब्लीक ऑफ कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग हांकां येवकार दितना राष्ट्रपतींनी सांगलें की मानवतेचो शाश्वत फुडार सुरक्षीत करपा खातीर भारत आनी कोरियान हरीत आनी निवळ उर्जेच्या मळार तशेंच हवामान संबंधीत हेर तंत्रगिन्यानाच्या मळार सहकार्याच्यो संदी सोदून काडच्यो. जहाज बांदप, बंदर उदरगत, डिजिटल सहकार, ल्हान आनी मध्यम उद्देग, तिखें शिक्षण, संशोधन, संस्कृताय आनी लोकां मदीं संपर्क अशा वेगवेगळ्या मळार द्विपक्षीय सहकार्या खातीर दोनूय वटांनी म्हत्वाकांक्षी अजेंडा थारायल्याची तांणी दखल घेतली. तशेंच व्यापक आर्थीक भागीदारी कबलात विशीं वाटाघाटी परतून सुरू करपा खातीर दोनूय वटांनी संयुक्त घोशणापत्र आपणायलां असोय उल्लेख तांणी केलो. अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी नवी दिल्लींत कोरियाच्या वित्तीय सेवा आयोगाचे अध्यक्ष ली इयोक वेऑन हांची भेट घेतली. अर्थमंत्रालयान एका सोशल मिडिया पोस्टात म्हायती दिल्या की दोनूय देशांमदले सहकार्य आनी ज्ञानाची देवाणघेवाण वाडोवपाच्या मार्गाचेर चर्चा जाली. ह्या क्षेत्रामदी फिनटॅक नवोपक्रम, डिजिटल पेमेंट, गुंतवणूक, स्थानिक चलन सेटलमेंट आनी गिफ्ट सिटी तशेंच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणातल्या वेवसायाच्या संदींचो आसपाव आसा. दोनूय वटांनी स्टार्टअप्स आनी द्विपक्षीय गुंतवणुकीच्या क्षेत्रांत अदीक सहभागा खातीर मार्ग वळखुपाचेर विचार विनिमय केलो. जातूंत भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आनी मुळाव्या सुविधा निधीच्या माध्यमांतल्यान जावपी गुंतवणूक आसपावता. हे शिवाय आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण आनी कोरियाच्या वित्तीय सेवा आयोगान एका समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या जसो उद्देश नियामक सहकार्य मजबूत करप आनी दोनूय अधिकार क्षेत्रांमदल्या वित्तीय सेवा परिसंस्थांच्या विकासाक चालना दिवप आसा. भारत आनी दक्षिण कोरिया हांणी खेळ, सांस्कृतीक आनी सृजनशील उद्देगाच्या मळार सहकार्या खातीर आनी उद्देगीक सहकार समिती स्थापन करपा खातीर 4 समजिकायेच्यो कबलाती केल्यात. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग हांचे मदीं जाल्ल्या उलोवण्या उपरांत ह्यो समजिकायेच्यो कबलाती जाल्यो. जागतीक तणावाच्या ह्या काळांत भारत आनी कोरिया एकठांय येवन शांतताय आनी स्थिरतायेचो संदेश दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
8 वर्ष बाद कोरिया के राष्ट्रपति की भारत यात्रा अत्यंत महत्वपूर्ण है. डेमोक्रेटिक वैल्यूज, मार्केट इकोनॉमी और रिस्पेक्ट फॉर रूल ऑफ लॉ हम दोनों देशों के डीएनए में है. इंडो पैसिफिक क्षेत्र में भी हमारा कॉमन आउटलुक है.
दोनूय देशांमदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयज सावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. संरक्षण मंत्रालयान म्हळां की ह्या दौऱ्यान सध्या सुरू आशिल्ल्या संरक्षण सहकार्य उपक्रमाचो आढावो घेवपाची आनी दोनूय देशांच्या संरक्षण उद्देगामदल्या सहकार्या खातीर नवीन मार्ग सोदपाची संद मेळटली. आपल्या दौऱ्या वेळार ते आपले जर्मन समपदस्थ बोरीस पिस्टोरियस हांचे वांगडा द्विपक्षीय चर्चा करतले. ह्या चर्चेत संरक्षण उद्देगीक सहकार्य वाळोवप, लष्करी संबंध अदीक घट्ट करप आनी सायबर सुरक्षा, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी ड्रोन ह्या सारक्या उदेत्या क्षेत्रांमदल्यो संदी सोदपाचेर लक्ष केंद्रीत करतले. दोनूय संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण उद्देगीक सहकार्य आराखडो आनी संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेंतल्या प्रशिक्षणा खातीर सहकार्याच्या अंमलबजावणी कबलातीचेर सय जावपाची शक्यताय आसा. द्विपक्षीय संबंध अदीक घट्ट करप आनी प्रादेशीक आनी जागतीक शांतता, स्थिरता आनी समृद्धीत योगदान दिवप हो ह्या दौऱ्याचो हेत आसा. भारत इंडिया कुलिंग एक्शन प्लॅनाचे अंमलबजावणीवरवीं शाश्वत शीतकरण आनी हवामान बदलाक फुडो करपाच्या क्षमतेप्रती आपली वचनबद्धता अदीक घट्ट करता अशें नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल हीट अँड कुलिंग फोरमात उलयतना केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगलें. मंत्र्यांनी नमूद केले की हे कुलिंग एक्शन प्लॅन देशभरातल्या 250 परस चड शारांनी आदींच लागू केला. वाढते तापमान ही फक्त एक पर्यावरणीय चिंता नसून ताचो थेट संबंध संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन्ही रोगांसहित वाढत्या भलायकी धोक्यांकडे असा. भारताखातीर विशिष्ट संशोधन आणि उपायांच्या गरजेचेर ताणी भर दिलो आणि नमूद केले की उष्णतेच्या ताणान डेंग्यूपासून ते हृदयविकारामेरेनच्या दुयेंसाचेर परिणाम जाता जाका लागून हवामान बदलाक प्रतिसाद दिवप हे भौशीक भलायकेचे प्राधान्य जाला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पश्चिम आशियात सध्याच्या संकटाक लागून निर्माण जाल्ल्या आडमेळ्यांनी वितरक केंद्रार पुरवठो खंडीत जाल्ल्याची कसलीच घडणूक घडूंक ना आनी देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर आसून वितरक केंद्रार कसलीच पुरवण खंडीत जाल्ल्याची खबर ना अशें सरकारान सांगलां. नवी दिल्लीत एका आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत उलयताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची सचिव सुजाता शर्मा हांणी म्हळें की प्रभावी व्यवस्थापना खातीर सरकार खुबशीं म्हत्वपूर्ण पावलां उबारता, जशें की घरगुती एलपीजी उत्पादन वाडोवप, शारी आनी ग्रामीण दोनी भागांनी बुकिंगाचो काळ वाडोवप आनी गैरवापर रोखपाक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड म्हळ्यार डीएसी लागू करप हें आसा.
ऐसे स्टेट्स जो पीएनजी नेटवर्क के एक्सपेंशन में सपोर्ट कर रहे हैं उनको 10% एडिशनल कमर्शियल एलपीजी का एलोकेशन हो रहा है. मार्च के महीने से अब तक लगभग 4,93,000 नए पीएनजी कनेक्शन गैसीफाई किए गए हैं और 5,51,000 नए कंज्यूमर भी रजिस्टर हुए हैं.
बंदर आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंग रंधावा हांणी माहिती दिली की 97,000 मेट्रीक टना परस चड कच्चे तेल घेऊन वचपी देश करिमा या भारतीय ध्वजांकित टँकरान या महिन्याच्या 18 तारखेक हॉर्मुझाची समुद्र दुनी सुरक्षितपणान पार केल्या. आगामी राज्य विधानसभा वेंचणुकांच्या फाटभुंयेर वेंचणूक आयोगाकडच्यान एक कडक निर्देश जारी केला. त्याप्रमाण शारी पोलीस, ग्राम पोलीस आणि ग्रीन पोलिसांक खंयच्याय वेंचणूक संबंधित कर्तव्यापासत पयस दवरल्यात. मुख्य वेंचणूक अधिकाऱ्यांच्या मताप्रमाण मुक्त आणि पारदर्शक मतदान सुनिश्चित करपाक हे पाऊल उखल्ला. मार्गदर्शक तत्वाप्रमाण मतदानाच्या 3 दीस आधी सगळ्या शारी, ग्राम आणि ग्रीन पोलीस कर्मचाऱ्यांक राखी पोलिसां लाईनीत घालप बंधनकारक आसा. थंय तैनात असताना तांकां कसलीच वेंचणूक जापसालदारकी दिवचे नात. मात मतदानाच्या दिसा तांकां साध्या वेशात मतदान करपाची परवानगी आसतली. मतदान केंद्राचेर गणवेश परिधान करपाक सक्त मनाय केल्या. राज्यभरातले पोलीस आयुक्त आणि जिल्हो अधीक्षकांक या नियमाची कठोरपणान अंमलबजावणी करपाचे निर्देश दिल्यात. वेंचणूक आयोगान शिटकावणी दिल्या की खंयचेय उल्लंघन हे गंभीर बाब मानतले. भारतीय रेल्वेन स्पष्ट केला की दिव्यांग व्यक्ती आता वैधानिक डिसेबिलिटी आयडी म्हणजे UDID कार्ड असल्यास मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित दिव्यांगजन डब्यांनी प्रवास करू शकतात. रेल्वे मंत्रालयान कळयला की दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागान जारी केल्ले वैध कार्ड म्हळ्यार UDID कार्ड वा सवलतीच्या दरा खातीर पात्र आशिल्ले दिव्यांग निर्दिष्ट डब्यातल्यान वैध प्रवासी म्हणून थारतले. रेल्वेन सांगले की हातून दिव्यांगजन डब्यासयत सेकंड क्लास लगेज कम ब्रेक वॅन म्हळ्यार SLRD आनी दिव्यांगजन डब्यासयत लगेज कम सेकंड क्लास लगेज कम ब्रेक वॅन म्हळ्यार LSLRD आसपावता. मात हाचे खातीर वैध प्रवास प्राधिकरणाची आवश्यकता आसा. रेल्वेन अशेय निर्देश दिल्यात की खऱ्या लाभार्थ्यां खातीर उपलब्धता सुनिश्चित करपाक रेल्वे कायदो 1989 तरतुदी प्रमाण या डब्यांनी प्रवास करपी अनधिकृत प्रवाशांचेर कडक कारवाय करतले. IPL क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात जाल्ल्या मुंबई इंडियन्सान गुजरात टायटन्सांक 99 धावण्यांनी हारयले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं खेळ जातलो. सांजवेळा 7:30 मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात चंदीगड, दिल्ली, हरियाणा, उदेंत राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गंगेटीक अस्तंत बंगाल, पंजाब आणि विदर्भ हांगा उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास दिला. अरुणाचल प्रदेशात आज काय सुवातांनी पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदांखातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक, वृत्तवाचक, CG ऑपरेटर पदांखातीर इच्छूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करपाक शकतात. तर आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर हे नैमित्तीक पदां खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतात कुशळटाय, गती आनी व्याप्ती आसा जाल्यार कोरियात उच्च तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रातली निपुणताय आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. दोनी देशांमदली सामरीक संरक्षण भागीदारी अदीक घट्ट करपाक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयजसावन जर्मनीच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. देशभरात घरगुती एलपीजीची पुरवण स्थिर असून वितरक केंद्रात कसलीच पुरवण खंडीत झाल्याची खबर ना असं सरकारनं सांगला. IPL क्रिकेटात सांजवेळा 7:30 सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं खेळ जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.